हरिः ओम्। ओम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मे ष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐ इळादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसि षड्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमती देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मंगलवार दिनांक 17 जानेवारी 1995 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र तिसरा मंगलवार। या विशेष केंद्राचे संचालन करतायत सद्भक्त श्री गजानन कुलकर्णी। सुरुवातीलाच ते म्हणतात आपण संतांकडे आलो की कळायला लागते की संत कळणे फार कठीण, त्यांचे कार्य सूक्ष्म, समजणे अवघड, करणे तर अति अवघड, परंतु तुम्हाला जे आता कळतंय ते करायला लागा, म्हणजे मग जे कळत नाही तेही कळायला लागेल असे गोंदवलेकर महाराज म्हणतात। म्हणून संतांना प्रिय असलेले कार्य केले की आपलाच आनंद आपल्याला मिळतो। त्या कार्याबाबतचा प्लॅन ठरवा असं दत्त श्री मकरंद वझे यांनी अ ब आणि क साधकांच्या जबाबदाऱ्या आणि सांप्रदायिक अधिकार यांच्यासह त्यांच्या जबाबदाऱ्या याबाबतचा जो प्लॅन पंकजने वाचून दाखवला त्याप्रमाणे आपणही आपल्या कार्याचा प्लॅन सादर केला पाहिजे। या आवाहनानंतर प्रथम सद्दत्त श्री अनिरुद्ध मराठे आपला प्लॅन सादर करताना म्हणतात, मकरंदने सांगितला तोच माझाही प्लॅन, मी कुठेही नाही, हे समजण्यासाठी साधना करून केंद्राचे कार्यात सहभाग वाढवला पाहिजे। नंतर सद्दत्त कांचन सेठ तिचा प्लॅन सांगताना म्हणते, हे परमेश्वराचे कार्य आहे, आपल्यामध्ये होणारे बदल पाहून आपल्या अवतीभोवती असणाऱ्यांना केंद्रात यावेसे वाटले पाहिजे। आकाशवाणीवरील चिंतनात स्वामींचे विचार मांडणं, भजनं सांगणं, पत्रकं वाटणं, छोट्या छोट्या पुस्तिका विक्री करणं हे ऐश्वर्य काम समजून जे स्वामीजींना अभिप्रेत आहे ते कार्य करूया. त्यानंतर सद्गत श्री गिरीश पाठक म्हणतात, माझा स्वभाव एकलकोंडा होता, आता निरनिराळ्या समितीच्या कार्यात सहभागी होत असल्याने बदल घडतो आहे. माईक अँप्लिफायर व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यामुळे केंद्राबद्दलचे अटॅचमेंट वाढून माझ्या घरी सुद्धा केंद्र सुरू करावे असा विचार सुरू झाला आहे. त्यानंतर सद्भक्त श्री सुनील तावळे म्हणतायत, केंद्र म्हणजे स्वामीजी आणि स्वामीजी म्हणजे एक मोठी शक्ती, त्यांच्या शक्तीनेच कार्य करायचे आहे स्वतःची साधना वाढवून. टू कम टुगेदर इज बिगिनिंग, टू कीप टुगेदर इज प्रोग्रेस, टू वर्क टुगेदर इज सक्सेस. स्वामीजी, तुमच्या प्रेमाचं एक अंश आम्हाला द्या आणि हे जग हलवून टाकू. यानंतर सखा माझा नारायण करी चिंता निवारण हा अभंग सद्भक्त सौभाग्यवती रमाताई भालेराव सांगतायत, त्यांच्या मागून स्वामीजी सह सर्वजण म्हणतायत. यानंतर सद्भक्त सौभाग्यवती वृंदाताई साखरदांडे वीणाच्या आठवणी सांगताना म्हणतात, वीणा झंकार ही स्वामीजींचीच वीणा, स्वामी सरलाताई व केंद्र हे तिचे केंद्र, माझी इथली पहिली मैत्रीण ती वीणा, दुसऱ्याला सहजपणे मदत करणारी, हसतमुख चेहऱ्याने सर्व कामे करायची, आपुलकीच्या नात्याने वागण्याने त्याने अनेक माणसं जोडली. त्यानंतर गजानन वीणाबाबत सांगताना म्हणतात, जो जाई एक बार तो विसरे घरदार असे वीणाचे होऊन गेले, शांत अत्यंत अनाग्रही, कोणालाही न दुखवणारी, प्रसन्न आनंदात असणारी आणि मुख्य म्हणजे स्वामीजीवर दृढ श्रद्धा असणारी, निरनिराळे लिखाण करणारी वीणा. तिचे शेवटचे लिखाण दोनच शब्द, स्वामींना नमस्कार. यानंतर स्वामीजी बोलतायत, एकदा संत कबीरांची त्यांच्या ईश्वरीय प्रेम भक्तीबद्दल एकजण खूप प्रशंसा करीत असताना ते कदा म्हणतात, कबीर कबीर क्या कहे या जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. अशा गोपीच्या तोडीची प्रेमळ होती वीणा. तेवढे सांगून आजच्या केंद्राबद्दल कौतुक करीत म्हणतात, आजचे हे विशेष केंद्र खरोखरच विशेष प्रेरणादायी आणि बहारदार झाले. एवढे बोलून हरिहरी म्हणत समारोप करतात. पुढील केंद्र बुधवार दिनांक 25 जानेवारी 1995 माया अपार्टमेंट नवीन संध्याकाळचे केंद्र, संजीवनी गाथा अभंग क्रमांक 117, घेईना जे भावे हरीचे दर्शन काय ते नयना असोनिया, हरी नामोच्चार गजेना जी वाणी असोनी नसोनी सारखीच, होयना श्रवण हरिगुण गान काय तरी कान असोनिया, हरी पायी मन होयना तल्लीन जळो ते जीवन स्वामी स्वामी म्हणे. त्या अभंगावरील नियोजित निरूपण सद्भक्त सौभाग्यची अर्चना वाघ ही करणार होती, परंतु आनंदाची बातमी म्हणजे ती काल 24 जानेवारी रोजी हॉस्पिटलमध्ये सुखरूपपणे प्रसूत झाली. पहिली बेटी बाळ बाळंतीन खुशाल हे केंद्रात समजले, तेव्हा आता आज तिच्या ऐवजी सद्भक्त श्री सुनील वाघ जे आता बाबा झाले ते निरूपण करतायत. त्यांच्या निरूपणानंतर स्वामीजी कौतुकाने म्हणतायत, वा बाबा वा, सुनील बाबा खरोखर ग्रेट आहेत. यानंतर मंडळातर्फे संतांचे संगती मनोमार्ग गती ही स्वामीजींची प्रश्नोत्तरे असलेली पुस्तिका भाग 2 चे प्रकाशन परम पूजनीय मातोश्री सरलाताईंच्या शुभाशय झाल्यानंतर केंद्राचा समारोप सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांनी केला. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 26 जानेवारी 1995 सकाळी 8:45 ते 9:15 सत्संगाचा कार्यक्रम अध्यात्म मंगल धाम या केंद्रात. नेहमीच्या रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी प्रश्न वाचतायत. मन पवनाची दाखवणी वाट गगनाशी गाठ बांधिली, यातील मनपवनाची वाट आणि गगनाशी बांधायची गाठ याचा अर्थ कृपया सांगावा. मधुसूदन देशपांडे यांचा हा प्रश्न आहे. मनपवनाची दाखवणी वाट गगनाशी गाठ बांधिली या ध्यानाशी संबंधित असलेल्या ओळी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगातील आहेत. ध्यानामध्ये प्रथम दीर्घ श्वसन करून हळूहळू श्वासाबरोबर मन चिराकाशात लिंग करायचं. हे चिराकाश, हृदयाकाश, मूर्धनी आकाश म्हणजे ते मस्तकाकाश भ्रूमध्याच्या आतील अवकाशाला म्हणतात. इथे मन लीन होण्याला परमार्थात अतिशय महत्व आहे. अनुग्रहाच्या वेळी सद्गुरु हा अंतरश्वास कसा घ्यायचा हे शिकवतात. या अंतरश्वासालाच पवन म्हणतात. मन आणि पवन यांना एकत्रित कसं करायचं आणि मन कोठे स्थिर करायचे याचं दिग्दर्शन या ओळीत केलेलं आहे. मन स्थिर करण्यासाठी ते सोहमच्या आलंबनासहित घेतलेल्या 5-10 दीर्घ श्वासास मन पवनाची गाठ वाट असे म्हटले आहे. 5-10 असे श्वास घेतले की मन श्वासाशी म्हणजे पवनाशी एकरूप होतं. ते सद्गुरु कृपेने चिराकाश लीन होते म्हणजे गगनाशी गाठ बांधली गेली असे होते. याच्यासाठी निर्णया संतांनी नाना मार्ग सांगितले. त्यापैकी मुकुंदराज हे राजपुत्र होते, पुढे राजे झाले. त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना मला देव भेटवा अशी विनंती केली तेव्हा सद्गुरूंनी मुकुंदराज बसले होते त्या घोड्याला स्पर्श केला तेव्हा घोड्यासकट मुकुंदराज ट्रान्समध्ये गेले. ते 1.5 तासानंतर सावध झाले. हे सद्गुरूंचे महत्व मुकुंदराज सांगतात. स्थूल इंद्रियामधून युक्तीने एकवटी मन म्हणजे ते प्रत्येक श्वासाबरोबर एकत्र करीत ते गगनामध्ये लीन करायचं. ते स्वरूपानंदाने आणखी सोपं करून सांगितलं. साधू संतांचे होता स्मरण घेता त्यांचे मनोमय दर्शन लाभता त्यांचे सन्निधान सहज मन प्रसन्न होय. प्रसन्न मन गगनी निघता गगन रूप होते सर्वता त्या गगनाचा द्रष्टा मी ऐसे भाविता चित्ताच निग्रह होतो म्हणजे चित्त चैतन्य रूपच होऊन राहत असा एकंदरीत आशय आहे. कळलं ना देशपांडे तुम्हाला असं म्हणत पुढचा प्रश्न वाचतात. मनुष्याला विषयातून अनासक्त म्हणजे आसक्तिरहित कसे होता येईल हा चोबे काकांचा प्रश्न आहे. स्वामीजी अशी अनासक्ती त्याच वेळेस संभवते जेव्हा सर्व विश्व स्वप्नवत मृगजलवत वाटत. स्वप्न खरं की खोट? पाहत असताना खरं, जागृत झाल्यावर खोट. संसार खरा की खोटा? करीत असताना खरा, ज्ञानाची जागृती आली की खोटा? तो खरा मानणं ही भ्रांती. अविद्येमुळं अज्ञानामुळं तसं वाटतं. ज्ञानानेच तो भ्रम जातो. सच्चिदानंदच मी हा बोध झाल्यावर मनुष्य अनासक्त होतो. सद्गुरु कृपेने विवेक जागृत झाला तर अनासक्ती येते. म्हणून भगवंत म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीपो जळी तै योगिया पाही दिवाळी निरंतर. हे होण्यासाठी शांतपणे नित्यशहा दररोज वर्षानुवर्ष 12 अधिक 12 अधिक 12 असे 36 वर्षे ध्यानाला बसायचं. त्याशिवाय असक्त बुद्धी होणार नाही. आलं का ध्यानात असं म्हणत सद्भक्त सौभाग्यवती निधा गंधे यांना अभंग म्हणायला सांगतात. त्या मन लागो मेरो यार फकीरी ने जो सुख पावे राम भजन ने ओ सुख नाही अनिरीने हा अभंग म्हणतात. त्यानंतर स्वामीजी पुढचा प्रश्न वाचतात. साधकाने एकादशी करावी काय हा माणिकताईंचा प्रश्न आहे. स्वामीजी उत्तर देताना म्हणतात, एकादशी करायला काही हरकत नाही, परंतु एकादशीनी दुप्पट खाशी असे नसावे. लोकांचा परमार्थ गतानुगतिक असतो. तशी एकादशी न करता तो एक उपवास आहे या भावनेने 5 कर्मेंद्रिये अधिक 5 ज्ञानेंद्रिये अधिक 1 मन अशी 11 इंद्रिये परमात्म्याकडे लावायची. या बोधाने साधकाने एकादशी करावी. काय समजदार? एवढं बोलून बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जय जयकारात स्वामीजी समारोप करता है. हरिओम तस.
या करके अभंग माड़ा.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ है. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ. आज सोनियाचा दिवस, आज सोनियाचा दिवस, दृष्टि देखिले संतास, दृष्टि देखिले संतास, अजी सोनियाचा दिवस, अजी सोनियाचा दिवस, जीवा सुख थोर जाले, जीवा सुख थोर जाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, आजी सोनियाचा दिवस, आजी सोनियाचा दिवस, दृष्टि देखिले संतास, दृष्टि देखिले संतास, आजी सोनियाचा दिवस, आजी दिवाळी दशहरा, आजी दिवाळी दशहरा, सेना मने आले घरा, सेना मने येती घरा, आजी सोनियाचा दिवस, आजी सोनियाचा दिवस, दृष्टि देखिले संतास, दृष्टि देखिले संतास, आजी सोनियाचा दिवस, आजी सोनियाचा दिवस, आजी सोनियाचा दिवस.
संचित कर्मे, प्रारब्ध कर्मे व क्रियमाण कर्मे यावर सविस्तर विवरण करावे ही विनंती. कंसात उदाहरणासकट, प्रारब्ध कर्मे भक्ती योगाच्या सहाय्याने सुसह्य करता येतात, तर क्रियमाण कर्मे योग कर्मसु कौशलम याचा विनियोग करून भोगता येतात. परंतु संचित कर्म आत्मज्ञानाशिवाय जळून जात नाहीत असे म्हणतात. पण आत्मज्ञानाचा आविष्कार लाखोंमध्ये एखाद्यालाच होतो, तर बाकी लोकांनी काय करावे असं विचारले. संचित म्हणजे साठलेली कर्म, प्रारब्ध कर्म म्हणजे जी साठलेली कर्म आहेत त्याच्यात जी फलोन्मुख अगदी होण्यासाठी तयार झालेली आहेत अशी, आणि क्रियमान कर्म म्हणजे आता हातात घेतलेली कर्म म्हणजे क्रियमान कर्म. एखाद्या योद्ध्यानी भरपूर बाणांचा साठा रथामध्ये साठवून ठेवावा युद्धाकरता. त्या बाणांमधले काही बाण भात्यामध्ये असावेत, प्रत्यक्ष युद्ध जेव्हा सुरू होईल तेव्हा त्वरित वापरायला लागतील म्हणून, आणि एक बाण चढवलेला असावा धनुष्यावर. अशी परिस्थिती संचित प्रारब्ध आणि क्रियमान, क्रियमान म्हणजे अगदीच करायला तयार असलेलं असं कर्म, किंवा सुरू झालेलं कर्म देखील क्रियमान कर्मच आहे. या क्रियमान कर्मामधून नवीन संचित जमा होतो. प्रारब्ध आणि संचित कर्म याच्यामध्ये फारसा फरक नाही. आपण कर्म केलं की त्या कर्माची जी एक रिएक्शन येणारच असते ती अपरिहारी असते, न टाळता येण्यासारखी असते. परिणाम त्याचा, फळ असं ज्याला म्हणतात, न टाळता येण्यासारखं असतं. पण हे फळ कधी मिळेल हे सांगता येत नाही. काही काही कर्मांची फळं खूप उशिरा मिळतात, काही काही कर्मांची फळं ही या जन्मात मिळतच नाहीत. त्यामुळे सगळीच कर्म केल्याबरोबर साठतात ही सगळी संचित कर्म. त्याच्यातली काही कर्म ही मी आता म्हणालो तसं, ही जवळपासच्या काळामध्ये ही फलोन्मुख होण्यासाठी तयार झालेली असतात. संचित कर्म, तुम्ही कर्म केलं आणि संपत्ती मिळवली, ही सगळी संपत्ती ही संचितच असते. पण ही संचित संपत्ती जी आहे ती, जशी काय उदाहरण देऊ, आरबीआय बॉन्ड घ्यावेत आणि त्याच्यामध्ये हे पैसे लॉक करून टाकावेत, ते मुदतीशिवाय मिळत नाहीत. बिफोर मॅच्युरिटी मिळण्याची कोणतीही शक्यता नसते, व्याजदर अतिशय कमी. उदाहरण हे कधी परिपूर्ण नसतं, पण असं समजा की ते संचित आहे. तसंच तुम्ही असं म्हणता की वापरण्यासाठी किंवा दीर्घ काळाच्या मुदत ठेवी तुम्ही ठेवलेल्या. पण तुम्ही असाही विचार करता की वर्षा दोन वर्षांनी आपला मुलगा इंजिनिअरिंगला येणार आहे, तेव्हा खर्च सुरू होतील, म्हणून काही रक्कमा तुम्ही अशा ठेवलेल्या आहेत की ज्या बरोबर दोन वर्षांनी तुमच्या हातात येतील. दोन वर्षांनी ती एफडी मोडून तुम्ही खर्च करायला सुरुवात कराल. तर हे जसं प्रारब्ध कर्म की ते फलोन्मुख होतच आहे, व्हायला घातलेलं आहे, असं आणि तुमच्या पाकिटात पैसे आहेत आणि तुम्ही बाहेर पडलेले आहात, ते आता खर्च होण्याची वाटच बघतात. सत्संग संपला, घरी जाता जाता किंवा ऑफिसला जाता जाता आज घरून डबा मिळालेला नाहीये, तर तुमच्या खिशातले 50-60 रुपये खर्च होण्याची वाटच पाहत असतात. कुठेतरी तुम्ही जाता, आधी खाता आणि मग ऑफिसमध्ये जाता. अगदी आत्ता खर्च होऊ की मग खर्च होऊ असे ठेवलेले असावेत. प्रारब्ध कर्म भक्ती योगाच्या सहाय्याने सुसह्य करता येतात, तर क्रियमान कर्मे योग कर्म सुकौशलम याचा विनियोग करून भोगता येतात. प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने याची मीमांसा केलेली आहे. जी प्रारब्ध कर्म आहे तर ती भक्ती योगाच्या सहाय्याने सुसह्य करता येतात. जो सुसह्य करू शकतो त्याला सुसह्य करता येतात. भक्तीचं अंतःकरण असेल तर सुसह्य करता येतात. सुसह्य अगदी बरोबर शब्द आहेत, सुसह्य करता येतात. प्रारब्ध कर्म हे भक्तियोगाच्या सहाय्याने जसं सुसह्य करता येईल, तसं प्रारब्ध कर्म एका उत्कृष्ट चिंतनाच्या योगाने देखील सुसह्य करता येईल. असं काही नाही की भक्ती योग हा एकमेव मार्ग आहे प्रारब्ध कर्म सुसह्य करण्यासाठी. चिंतन प्रक्रिया आहे, नामस्मरण इत्यादी भक्तीमध्ये केल्या जाणाऱ्या साधन आहेत, ध्यानासारखं चित्त बुद्धी मन समाहित करण्याची साधन आहे. या सगळ्यांनी प्रारब्ध कर्म सुसह्य करता येतील. जी फलोन्मुख होणार आहेत असा अगदी अंदाज आहे अशी सगळी कर्म. आणि क्रियमाण कर्म ही कर्मयोगाच्या विशिष्ट आचरणानेच उत्तम रीतीने त्याची व्यवस्था लावून कर्म करतो आहे, पण ते आता भगवत अर्पण बुद्धीने करतो आहे. भगवंताचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भगवत अर्पण बुद्धीने करतो आहे. थोडी भक्ती देखील आहे, थोडं ज्ञान देखील आहे. कर्म तर करतो आहे, क्रियमाण कर्म, पण फळाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर नेहमीच सच्चिदानंद स्वरूप प्राप्ती हेच फळ हवं आहे. त्या कर्माचं कोणतं विशेष फळ हवंय अशी भावना नाही, त्यामुळे फलाशा फारशी मनामध्ये नाही. तरी देखील सूक्ष्मतः कोणतंही कर्म हे अयशस्वी व्हावं असं कोणाला वाटत नाही, यशस्वी व्हावं असं वाटतं. सूक्ष्म फलाशा ही राहणारच. मग निराशी ही किंवा फल रहितच कर्म करणं म्हणजे काय? जर फलाशा थोडी का होईना राहणारच असेल, ते विशिष्ट फळ मिळालं नाही तरी देखील बेहत्तर. माझं मुख्य फळ परमात्मा आहे असं डोळ्यासमोर ठेवल्यामुळं या फळाकडे थोडस दुर्लक्ष होतं, तितका आग्रह राहत नाही. याला फलाशेचा त्याग म्हणतात. तसं ममत्वाचा देखील त्याग कर्म करताना करणं हे योग कर्म सुकौशलम मध्ये येतं. क्रियमाण कर्माच्या वेळेला ते म्हणतात संचित कर्म आत्मज्ञानाशिवाय जळून जात नाहीत असे म्हणतात. संचित कर्माचं असं सांगितलेलं आहे की जे तुमच्या जवळ आहे ते तुमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही, ब्रह्मदेव देखील नाही. त्यांनी निर्माण केलेली सृष्टी आणि त्यांनी निर्माण केलेले कायदे, त्यांनी निर्माण केलेले जे नियम आहेत त्याला तो कोणालाही अपवाद देत नाही. त्यामुळे संचित कर्म नाहीशी होण्याची शक्यता काही नाही, मुळीच नाही. ती केव्हा तरी फलोन्मुख होतील. जसं भीष्माचार्यांचं संचित कर्म फार वर्षांनी फलोन्मुख झालं, एक सरडा उडवला त्यांनी, निवडुंगाच्या फडावर जाऊन पडला आणि तो तडफडून मेला. या संचित कर्माच्या बाबत ढवळाढवळ कधीही कोणीही करू शकत नाही. ती आत्मज्ञानानी जळून जातात. याचाही अर्थ एवढाच आहे की आत्मज्ञानी पुरुष हा कर्म करण्याचा अहंकार, देह मी अशा प्रकारची देहबुद्धी याच्यापासूनच दूर गेल्यामुळं तो परत तशा अबोधानी जन्माला येत नाही. तो जन्माला न आल्यामुळं अबोधानी त्याची जी संचित कर्म आहेत ती संचित कर्म भोगण्यासाठी अबोध रूपाने जीव किंवा देहच शिल्लक राहत नाही, तसा येणारच नसतो. असं असल्यामुळं ती जळून जातात म्हणा, विरून जातात म्हणा, किंवा बेवारस संपत्ती जशी असते सरकार जमा होते तसं काही होतं की काय, कोण जाणे. तिकडे एकदा जाऊन विचारलं पाहिजे की आशांची मग कुठं जमा होत असतील, कारण कर्मांचा तर नाश होत नाही. अशा वेळेला वासनामय असे इतर लोक कदाचित ती स्वीकारत असतील. काय होत असेल ते होत असेल. त्यांनी म्हटलं की ही कधीही आत्मज्ञानाशिवाय जळून जात नाही, पण आत्मज्ञानाचा आविष्कार लाखोंमध्ये एखाद्यालाच होतो, मग काय झालं. बाकीच्यांना आत्मज्ञानाबद्दल कुठं आस्था आहे. आत्मज्ञानाचा अधिकारी लाखोंमध्ये एखादा आहे, आहे तर आहे. जो अधिकारी असेल तो आत्मज्ञान संपादन करेल. आपल्याला त्याच्याशी कर्तव्यच काय, आपल्याला त्याच्याशी विशेष कर्तव्य नाहीये. स्वरूपानंद आत्मज्ञानी झाले तर आम्हाला काय फरक पडला, काही फरक पडत नाही. जे भाविक आहेत त्यांना जरासा फरक पडतो, त्यांच्या जीवनावरून प्रेरणा घ्यावी असं वाटतं. बाकी कोणाला फरक पडतो? स्वामीजी असं सांगत असत की स्वरूपानंदांच्या तिथून जो वर पूर्णगडकडे जाणारा रस्ता आहे, तिथं वर एक फकीर राहत असे आणि त्या फकीराकडं पौर्णिमा अमावस्या अशा काही विशिष्ट दिवशी पुष्कळ गर्दी जमा व्हायची. तिथं जो दर्गा होता तिथला तो कोण जो होता पुरुष तो त्याच्या अंगात यायचा असा लोकांचा समज होता आणि तो लोकांच्या सांसारिक प्रश्नांना उत्तर द्यायचा. तर स्वरूपानंदांकडे अशी परिस्थिती होती की 1968 सालापर्यंत, 74 साली त्यांनी देह ठेवला, 1968 सालापर्यंत स्वरूपानंदांकडे सबंध दिवसभरात 5 ते 10 लोक भेटायला येत असत आणि तो फकीर होता त्याच्या तिथं अक्षरशः जत्रा भरायची. लोकांना काय करायचंय, कोणाला आत्मज्ञान झालंय, कोणाला आत्मज्ञान झालेलं नाहीये, आत्मज्ञान झालंय म्हणून त्याची सगळी संचित कर्म जळून गेली, कोणाला काय. असं असल्यामुळं आत्मज्ञानाचा आविष्कार लाखोंमध्ये एखाद्यालाच होतो, तर बाकी लोकांनी काय करावं, बाकी लोकांनी काय आहे तसंच जीवन जगायचंय. आत्मज्ञानाच्या साधना केल्याखेरीज, तशा नियमानी चौकटीनी जीवन जगल्याखेरीज, तसंच क्रियमाण कर्माच्या वेळेला कर्मयोगाचा आश्रय केल्याखेरीज, भक्तीखेरीज, ध्यानाखेरीज आत्मज्ञान होतच नाही. नुसत्या बुद्धीनी तर मुळीच होत नाही, नुसत्या भावानी देखील होत नाही, नुसत्या श्रद्धेनी देखील होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नुसतं ध्येयाची श्रद्धा जरी झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे ते प्रबुद्धा सोहोपे नव्हे. आंधळी या गरुडाचे पंख आहाती ते कवणा उपेगा जाती. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बुद्धिवाद्यांना मिळत नाही पण श्रद्धावानांना मिळतो, तर नुसत्या श्रद्धेने होणारं देखील ते काम नाहीये. तो जीवनाचा एक बॅलन्सच आहे. असं असल्यामुळं आत्मज्ञानी पुरुष त्याच्यातून सुटतो एवढंच आपल्याला कळेल. बाकीच्यांना अडचण कुठं काय. आत्ता माझ्या खात्यामध्ये संचित कर्म जी बरी वाईट आणि वाईटामध्ये देखील अत्यंत वाईट अशी जमा आहेत, पण ती कधी जेव्हा फलोन्मुख होतील तेव्हा होतील, होतील तेव्हा बघू, असंच मी म्हणणार ना. त्यामुळे बाकीच्या लोकांनी काय करायचं, काही नाही करायचं, आपलं जीवन जगायचं. सकाळी उठल्यावर चहा प्यायचा, दाढी करायची, पेपर वाचायचा, आंघोळ करायची, पूजा वगैरे करत असेल घरात तर करायचं, कामावर जायचं. बाकीच्या लोकांना काही असं काहीही पडलेलं नाहीये. हे खरंच तुमच्यासारखे इथे येऊन जे याची मीमांसा जाणून घेऊ इच्छितात त्यांच्यापुरताच हा प्रश्न आहे. परमार्थ हा फार थोड्या लोकांचा प्रश्न आहे. खूप मोठ्या लोकांना, समाजातल्या मोठ्या सेक्शनला याच्याविषयी काही कर्तव्य नाहीये, काहीही नाही. असं असल्यामुळं बाकीच्या लोकांचा विचार फारसा करण्याचं कारण देखील नाही. तसंही पाहायचं झालं तर संतांनी बाकीच्या लोकांचा खूप विचार केला, पण असं आहे की भाविक आहे तोच ज्ञानेश्वरी हातात घेतो. अभाविकाला भाविक खेचराच्याही मना आणि न सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधी जोडे, असं भले ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असावं. श्रवण करायला येता येतच कशाला समाधीपर्यंत जाण्यासाठी. असं असल्यामुळं जे याबाबत जागरूक झालेले आहेत त्यांच्याबाबत मात्र आणि हे जागरूक झाल्याचंच लक्षण आहे, हा प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये मात्र या गोष्टींनी खरंच फरक पडतो. मग त्यांनी काय करायचं, तर आपली पावलं बिगीबिगी उचलायची, बाकी काही नाही. संचित कर्म जाळण्याची गोष्ट सोडून देऊ आपण. आता आपल्या तऱ्हेने सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे, अशा प्रकारे गुरुवाक्य अत्यंत पक्क अंतकरणाशी धरणं. सद्गुरूंनी सांगितलेली साधना, गुरुपदिष्ट साधना अतिशय प्रेमानी, श्रद्धेनी, चिकाटीनी, वर्षानुवर्ष करत राहणं, कर्म करताना जितकं होईल तेवढं, या सगळ्यात अवघड जर काही असेल तर कर्मच अवघड आहे. तसं ध्यान सोपं आहे, चांगलं ध्यान लागणं हे देखील एका अभ्यासाने, 5-10 वर्षाच्या अभ्यासाने मन शांत होण्याची खरंच प्रचिती येते. पण अगदी उत्तम साधक देखील कर्माच्या वेळेला ममत्व, स्वार्थ, फायदा याबाबत फार मोठ्या चुका करण्याची शक्यता असते. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहिलेगा क्रांतदर्शी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यामुळं सर्वात अवघड जर काही असेल तर कर्माच्या वेळेला जमवणं अवघड आहे, आणि ही क्रियमान कर्मच नंतर संचित होत असतात. असं असल्यामुळं बाकीच्या साधना करत राहणं आणि कर्माच्या वेळेला अधिकाधिक जमवण्याचा प्रयत्न करणं, कर्माचे देखील स्वतंत्र विभाग पाडावेत. श्रवणाला आलो आपण तर श्रद्धेनी, एकाग्रतेनी श्रवण करणं, जे श्रवण केलेलं आहे तर ते मनाशी अत्यंत उत्तम रीतीने सतत घोळवत राहणं, आपल्या जीवनात ते कसं उतरवण्याचा प्रयत्न करेल याचा विचार करणं, याला मनन असं म्हणतात. बर, परमार्थाचा विभाग संपला तुमच्या जीवनाचा विभाग असंच मी म्हणे, कारण केंद्रात येणं, रोज ध्यानाला बसणं, पूजा करणं हा विभाग संपला. तुम्ही तुमच्या पत्नीशी बोलताय, पतीशी बोलताय, घरामध्ये थोडंसं तुमचं वर्तन चालू आहे जे प्रत्येकाला आवश्यक आहे, तर त्यावेळेला तुम्ही कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, अशा तारतम्य विवेकानी राहणं, कोणत्याही वेळेला परमार्थ जमवायचाच जर असेल तर कसा जमवायचा, संतांनी सांगितलेलं आहे तसा जमवायचा. म्हणून ती जी वेळ आहे ती त्यांच्यामध्ये अत्यंत समरस होत असताना, नाही कुणाचा मी माझे न कोणी, नाही मोह मनी, अशी अगदी अधिष्ठानभूत भावना पाहिजे, आणि वरवर अत्यंत प्रेमानी देखील वर्तन करता आलं पाहिजे, मग कर्मयोगाचं आचरण येईल. कधी कधी तुम्ही अगदी तत्वज्ञ किंवा विचारवंत अशा भूमिकेमध्ये येता, तेव्हा उपनिषदांचा विचार, गीतेचा विचार, ज्ञानेश्वरीचा विचार, अर्थांतरामध्ये जाण्याचा विचार असा करावा. अशा रीतीने आपली चाललेलं जे जीवन आहे ते अधिकाधिक आपण आत्म्याकडे नेणारं कसं होईल याचा विचार करू, संचित कर्मांचा विचार करू. जेव्हा ते होईल तेव्हा संचित कर्म जळून जातीलच जातील. त्यातही असं म्हटलेलं आहे की संतांना देखील त्यांच्या मृत्यू उपरांत संचित कर्म जळून जातात, पण बोध होऊन देह पडेपर्यंत संचितातली जी प्रारब्ध म्हणून वाट्याला येणार असतात ती क्रमानी वाट्याला येतात सुख दुःखाची, त्याच्यातून त्यांचीही सुटका नाही. अजून एक प्रश्न असा आहे की प्रारब्धानुसार जन्म मिळतो म्हणजे ते आपल्या हातात नसते, तर अशा वेळी माणसाने प्रारब्ध भोगत असताना क्रियमान कर्मे करताना काय काळजी घ्यावी, म्हणजे आत्मज्ञानाचे उद्दिष्ट गाठता येईल. चांगले प्रश्न आहेत. जन्म आपल्या हातात नाहीये, प्रारब्धानुसार जन्म झालेला आहे, आपल्याला कोणी विचारून जन्माला घातलेलं नाहीये. तुझी इच्छा आहे की इच्छा नाहीये हेही विचारलेलं नाहीये. आपल्याच कर्मांमुळे आपण जन्माला आलेले आहोत, आपल्या वासना घेऊन आपण जन्माला आलेले आहोत. तो एक अपघात आहे की तुम्हालाही जन्म हवा होता आणि तशी अनुकूल परिस्थिती जिथं आहे असं तुम्हाला वाटलं तिथं तुम्ही आलात, प्रारब्धानुसार आलात. जन्म झाला, आता अशी व्यक्ती देखील प्रारब्धाचे भोग भोगतच असते, आणि हे प्रारब्धाचे भोग अक्षरशः प्रत्येकाचे वेगळे आहेत. कर्म विपाकाच्या सिद्धांतामध्ये आयुष्य विपाक म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये आयुष्य ज्ञाती भोग हा विपाक सांगितलेला आहे. तुम्ही उत्तम कुळात जन्माला आलात पण वयाच्या दुसऱ्या वर्षीच गेलात, आयुष्यच बेताचं आहे. तरुणपणीच गेलात, आयुष्यच बेताचं आहे. भोग देखील तुमच्या हातात नाहीत. तुम्ही ज्या कुटुंबात जन्माला आलात ते जर अतिशय सुसंस्कृत असेल, तुमच्या हातात नव्हतं जन्म घेणं. प्रारब्धानुसार तुमचा जन्म झाला पण कानावर खूप चांगलं चांगलं सगळं यायला लागलं, अतिशय सुसंस्कारित. प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा, भगवंतांनी तर असं वर्णन केलेलं आहे. जिथं पुण्य कर्म अखंड चाललेली आहेत अशा घरांमध्ये जन्म झाला तर तसे संस्कार होतात. जन्मतः सर्व शूद्र असतात असंच म्हटलेलं आहे. संस्कारात द्विज उच्यते. जर तशा एका उत्तम शालीन सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्म झाला तर कानावर तसं पडतं आणि तसं पडल्यामुळं ते ठसतं आणि ते ठसल्यामुळं तसे त्याचे विचार घडतात, त्याची कर्म तशी होतात. हे प्रारब्धच आहे. तर कोणाकोणाचा जन्म अशा कुटुंबात होतो की जिथं मारामाऱ्या, भांडणं, सगळ्या गोष्टींची दुर्मिळता, पाण्याची दुर्मिळता, जीवनावश्यक गोष्टी मिळत नाहीत. जेवायचं असेल तर छटाकाने आतपाव खरेदी करून आणतात जेमतेम आणि सगळ्यांना मिळून जेवढं पोट भरेल तेवढं पोट भरेल अशी परिस्थिती होते. आई वडील मुळीच काळजी घेत नाहीत. चिंचावीक पेरूवीक काही कर, तुझं तू एक वेळचं भागव असं म्हणतात किंवा लक्षच देत नाहीत. चुकीचे संस्कार. चोऱ्या माऱ्या करायला लागला. या ज्या सगळ्या गोष्टी घडतात याला विपाकच जबाबदार आहे असं म्हटलेलं आहे. कारण या आमच्या हातातल्या गोष्टी नाहीत. म्हणून ज्ञाती म्हणजे जात, आयुष्य, भोग या सगळ्या गोष्टी. एखादा आम्ही पाहिलंय, आम्ही बारामतीला ज्यांच्या वाड्यात राहायचो त्यांचा ऑल्सेशियन कुत्रा होता. त्यावेळेला तरी सीडलेस द्राक्ष जी होती तर ती द्राक्ष दुर्मिळ समजली जायची आणि त्याची किंमत फार मोठी होती. आणि बाकी त्या बियांची टस्टची तशी द्राक्ष असत असा तो काळ होता. तर त्यांचा मुलगा वरून द्राक्षाचा घड दाखवून एक एक द्राक्ष वरून खाली टाकायचा आणि त्यांचा तो कुत्रा होता तो दोन पाय वर करून वर पाहत पाहत ते वरच्यावर झेलायचा. सीडलेस द्राक्ष. जी द्राक्ष श्रीमंतांच्या घरात देखील त्यावेळेला अभावानी येत असत किंवा येत असत आणि गरिबांना पाहायला देखील मिळत नसत. आता या कुत्र्याचा हा भोग म्हणायचा. गाडीतून पुढं मालक बसलेला आहे, माग मालकीण बसलेली आहे आणि मालकाच्या शेजारी कुत्रा बसलेला आहे आणि गाडीतून रुबाबात डोकं बाहेर काढून सगळीकडे पाहतो आहे. आता याला काय म्हणायचं? एखादा कुत्राच कसं तरी जीवन जगत असताना माणसाच्याही वाट्याला ते आहे. तुम्ही कशा कुटुंबात जन्माला येता, तुम्ही तुमच्या अवतीभोवती कसं सराउंडिंग आहे तुम्हाला काही माहीत नाहीये आणि त्याचा तुमच्यावर होणारा विलक्षण परिणाम हा न टाळता येण्यासारखा आहे. अशा वेळेला माणूस जेव्हा प्रारब्ध भोगत असतो तेव्हा त्याचं प्रारब्ध आणि क्रियमान हातात घेतलेली कर्म ही आयुष्यानी ज्ञातीनी भोगानी ही प्रभावित झालेली असतात. त्याचं जे क्रियमान आहे ते क्रियमान देखील जसा एखादा कारखानदार असेल त्याचा मुलगा वयाच्या 22-23 वर्षी वडिलांना मदत करायला जायला सुरुवात होते. त्याचं कर्म आणि त्याचा एखादा मित्र असेल तर तो कुठेतरी नोकरी करता अर्ज लिहित असतो प्रारब्धानुसारच. पण क्रियमान कर्म फार बदलतात अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे क्रियमान कर्म करताना जर पारमार्थिक अप्रोच असेल तरच चाललेलं आहे, बाकीच्यांना याचं काही घेणं देणं नाहीये. क्रियमान कर्म करत असताना पारमार्थिक हेतूनी पारमार्थिक स्वभावानी पारमार्थिक भूमिकेतून करणं एवढंच हातात आहे. दैवायत्ते कुले जन्महा मदायत्ते तू पौरुषम असं कर्णाच्या मुखामध्ये फार प्रसिद्ध वचन आहे. दैव झाला सारथ्याच्या दैवानी सारथ्याच्या कुटुंबामध्ये जन्म झाला. त्याला नंतर कळलं तो तसा नव्हता, पण पौरुष तरी माझ्या हातात आहे की नाही. मदायत्ते तू माझ्या हिमतीवर मी माझं पौरुष गाजवेन असं कर्ण म्हणाला. तशा प्रकारे जर चांगल्या प्रेरणा असतील तर मी अब्दुल कलामांचं चरित्र मध्ये वाचलं तर मी इतका प्रभावित झालो. ज्या गावात काही सुखसोयी सवलती नव्हत्या तिथून कशी कशी लिफ्ट मिळत गेली, कशी कशी बुद्धी कोणाकोणाच्या लक्षात आली आणि एखादी व्यक्ती मोठी होत होत किती मोठी व्हावी तर त्यांचं नाव ऐकलं की सर्वांना आदर वाटावा. मदायत्ते तू पौरुषम हेही बरोबर आहे. इतक्या टोकाची भरभराट करून घेणारे अर्थात फार थोडे असतात, बाकी तिथंच तिथंच राहतात. असं घडतं खरं, पण परमार्थ करणारा मात्र याच्यातून बाहेर पडतो. कशावरून बाहेर पडतो? उदाहरण आहेत म्हणून तुकाराम महाराज, सेना नाही, किती उदाहरण आहेत, सजन कसाई. जर तशाच प्रकारे क्रियमान कर्म आहेत त्यावेळेला दक्षता घेतली तर मनस्थिती बदलते, विवेक अंतःकरणामध्ये निर्माण होतो. प्रारब्ध भोगताना अजून एक प्रश्न आहे, बुद्धी कर्मानुसारणी असते म्हणजे प्रारब्ध भोगण्याला अनुरूप बुद्धी आपल्याला सुचते, तर नवी क्रियमान कर्मे करताना कर्म बुद्ध्यानुसारिणम म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरते असं म्हटलं जात. हो, अरे फार दिवसांनी असं घडतंय, मला हे खूप आवडतं बरं का. तर तो नाहीच करत, नाहीच करत. क्रियमान कर्म अशा करता आपल्या हातात आहे की समाज आपल्याला सुसंस्कार देत असतो. सगळं जर केवळ प्रारब्ध आणि संचित यांच्या हातात असतं तर माणसाचं जीवन कधीच सुधारलं नसतं. तुम्ही चोरून चिंचा पाडत असताना कोणीतरी सांगत असतं की हे चूक करतोय असं चालू असतं आणि त्याचा परिणाम होणं, तुम्ही चार आणि कादंबऱ्या वाचणं, तसलं काहीतरी वाचणं आणि चांगली पुस्तकं वाचणं, कर्म सर्वस्वी पराधीनपणाने होतं हे नाहीये. तर तुमच्या समोर ती आलेली असतात. जेव्हा ती येतात तेव्हा मग प्रारब्धानुसारच आली असं म्हणायला लागेल, बरोबर आहे की नाही. तर तेव्हा सुद्धा जर त्याच्या अंतःकरणात असणारी तशा प्रकारची प्रवृत्ती तिला फुंकर घातली गेली तर तो त्या बाजूला वळतो. तो त्या बाजूला वळल्याखेरीज राहत नाही आणि म्हणूनच माणसाचं उन्नयन होतं. म्हणूनच तसंही दीपक आपलं प्रारब्ध किंवा आपलं अतीत जे आहे ते आपलं एक पाऊल असेल तर आपण कर्म कशा रीतीने करावीत हे याचं स्वातंत्र्य आपल्याला मात्र जरूर आहे. सगळंच म्हणजे आपल्या अंतःकरणात असलेले काम आणि क्रोध यामुळे आपली कर्म प्रवृत्त होतात. खरं पाहायचं झालं तर प्रारब्धालाही भगवंतांनी असंच म्हटलेलं आहे, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. असं जेव्हा भगवंतांना विचारलं तेव्हा भगवंतांनी काम एष क्रोध एष असं सांगितलं, पण या काम आणि क्रोध यांच्यावर विजय मिळवण्याची प्रक्रिया ही सांगितली. असं असल्यामुळं प्रारब्धाच्या हातातच सगळं काही आहे आणि असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही भूमिका संतांनी बाजूला सारलेली दिसते आणि प्रयत्नानेच तो तिथपर्यंत जातो, प्रयत्नाशिवाय तो जात नाही. प्रारब्ध जरी म्हटलं तरी देखील, वाईट कर्म जरी म्हटली तरी देखील ती कर्म करावी लागतात ना. हे कर्माचं स्वातंत्र्य हे कधी काढून घेता येत नाही कोणाकडून, कारण कर्माचं स्वातंत्र्य हे कर्म ठरवत नसून इंद्रिय मन बुद्धी यांच्याद्वारा जो कर्म करतो तो मुळात स्वतंत्र असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कधीतरी अशी भावना येते. पंचदशीकारांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये उन्नयन सांगितलेलं आहे, भोगातून अपवर्ग सांगितलेला आहे. खूप भोग भोगणारा मनुष्य भोगांना कंटाळू देखील शकतो, खूप कामामध्ये लडबडलेला मनुष्य कामाला कंटाळू शकतो, खूप भांडण वगैरे केलेला मनुष्य भांडण तंटाल्यानंतर कंटाळूही शकतो. कारण आत्म्याला एक स्वातंत्र्य आहे, त्याची अस्पष्ट का विना प्रेरणा आहे म्हणून प्रकृती कर्म करते आहे. असं असल्यामुळं ज्यांच्याबाबत तशा प्रकारचा मी म्हणेन अपघात घडतो ते आपली कर्म सुधारायच्या मागे लागतात. कधी कधी असं होतं की एखादा जसं वाल्ह्या कोळ्याच्या बाबत असं झालं की त्याला दोनच व्यक्ती माहीत होत्या. एक म्हणजे समोर वाल्ह्या कुऱ्हाड घेऊन उभा राहिल्यानंतर पळून जाण्याचा असफल प्रयत्न करणारे, किंवा आपण आता मरणारच आहोत म्हटल्यावर त्याच्यावर प्रतिहल्ला करून कुठेतरी वाचतोय का आपण हे पाहणारे. वाल्या दोघांनाही संपत होता. एक नारदच असे भेटले की ते शांतपणे त्याच्या समोर उभे होते. त्यांच्या वर्तनाचा फार सखोल परिणाम वाल्या कोळ्यावर झाला. शिवाय त्यांनी जे प्रश्न विचारले त्यामुळे तो आतून पूर्णपणाने हल्ला, त्याला उत्तरही तशीच मिळाली. त्याची पत्नी असं म्हणत होती की तुमच्या कर्मांना तुम्हीच जबाबदार शेवटी. त्यांची मुलंही तसंच म्हणाली की तुमच्या कर्मांना तुम्हीच जबाबदार. असं असल्यामुळं आज ही वेड्या वाकड्या मार्गाने पैसा मिळवला आणि हा पैसा याचा आभार पत्नीला नाही, याचा आभार मुलांना नाही, मी कोणाकरता काय करतो आहे असं जर कधीतरी समजलं त्या माणसाला तर तो वळण्याची शक्यता असते. काही काही बाबतीत असं झालेलं आहे की संपूर्ण रजोगुणी वाटावं असं जीवन, पण वैराग्याचा विचार कानावर आला. मला असं वाटतं की साखरे महाराजांच्या बाबतीत असं झालं, कुठून जाताना एका प्रवचनकाराचे वैराग्यावरचं प्रवचन ऐकून त्यांच्यात बदल झाला. त्यामुळं या ज्या सगळ्या गोष्टी किंवा घटना आहेत प्रारब्धानुसारच चाललेलं असतानाही जर त्याच्या भाग्यानी किंवा त्याच्या कर्मांमध्ये सगळं वाईट आहे असं नाही, म्हणून त्याच्या त्या तऱ्हेच्या प्रारब्धानी एखादी संधी त्याच्या समोर उभी राहते. वाईट माणसाच्या समोर देखील नेहमी संधी उभी असते, तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं घडतं. असं नाहीये की सगळी मंडळी वाईट होतात असं मुळीच नाहीये ना. जी वाईट होतात त्यांच्यातली कालांतराने चांगली होतात, जी चांगली असतात ती कालांतराने वाईट होतात. या सगळ्याचं केवळ प्रारब्धावर ढकलून चालत नाही. आपल्या हातात म्हणूनच चालू जी घटना आहे त्या घटनेमध्ये विशिष्ट बोधानी कर्म करणं आहे. अर्जुनाच्या वाट्याला युद्ध करणं आलंच. भगवंत म्हणत नव्हते की तू युद्ध करू नकोस. जो एकूण कर्माचं चक्र सुरू झालेलं आहे प्रवर्तित असणार असं, तर ते तसं थांबवणं शक्य नाही, त्याच्यात बोध ठेवणं शक्य आहे. आणि हा जो बोध ठेवणं आहे, प्रश्नही तसाच आहे की प्रारब्ध भोगत असताना बुद्धी कर्मानुसारणी असते असं असं म्हटलेलं आहे. प्रारब्ध भोगत असताना बुद्धी कर्माला अनुसरूनच तयार होते. म्हणजे माझं प्रारब्ध असं आहे की मी एका गाडीने चाललोय आणि त्या गाडीला नंतर ऍक्सिडेंट होणार आहे, तर कोणीतरी मला असं म्हणतं की बघा मला एकट्याला जायचंय, मला कंपनीत कामाला जायचंय, म्हणून मी उतरतो आणि तो चढतो. माझी बुद्धी ही कर्माला अनुसरून चालते. मला असं वाटतं की नंतरच्या गाडीने गेलो तरी चालेल आणि त्याचीही बुद्धी कर्माला अनुसरून चालते. तर नवीन क्रियमाण कर्म करताना मात्र कर्म बुद्ध्यानुसारिणम अशीच म्हटलेलं आहे. म्हणजे याच मी उत्तर दिलं असतं अशा वेळेला तू प्रश्नच विचारला नसतास. कर्म ही बुद्धीला अनुसरते, कर्म बुद्धीला अनुसरूनच घडतं क्रियमाण कर्म, जर तो सावध प्रोव्हाइडेड, जर तो सावध असेल तर त्याचं कर्म हे बुद्धीला अनुसरूनच होतं. आणि सगळी कर्म झाली नाहीत तरी दिवसातून एक 10 वेळेला जरी लक्षात आलं की ही जी कर्म आहेत या कर्मामध्ये फार अहंकार माझा मिसळला, तर तो न मिसळण्याचा प्रयत्न मी केला, बाकी माझ्या हातून कर्म शेकडो झाली दिवसातून, पण 10 वेळेला मला आठवण झाली तेव्हा ते कर्म माझं बुद्धीनी प्रेरित केलेलं आणि बुद्धीला अनुसरून असं चाललेलं आहे. आणि असा मनुष्यामध्ये फरक पडत जातो, असं घडतं. कारण याच्यात फरक पडला जर नाहीच तर मग कोणाला सोय नाही. व्यास हे व्यास म्हणून जन्माला आले म्हणून व्यास झाले, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले म्हणून ज्ञानेश्वर महाराज झाले. त्यांनी कितीही तत्वज्ञान जरी लिहिलं तरी राजांनी जसं म्हणावं की दुष्काळ पडलाय तर एवढं काय घाबरायचं कारण आहे, लोकांनी रोज दूध भात खावा. असं राजाला दुष्काळाचं जसं काहीच, तसं ज्ञानेश्वर महाराजांना आमच्या कामक्रोधांचं कुठं काय कळतं. आम्ही कुठं आहोत हे ज्ञानेश्वर महाराजांना, ते ज्ञानेश्वर महाराज, त्यांना काय होतंय लिहायला, हो की नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय त्या युक्त्या कुठेतरी आम्हाला उपयोगी पडतात. आम्ही कर्म करत असताना कशा प्रकारच्या बुद्धीला अनुसरून आम्ही कर्म करायला सुरुवात करतो, म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरतं अशा वेळेला, तेव्हाच अनुसरतं. की जर तुमचा कुठे शास्त्रांशी संबंध आला, संतांशी संबंध आला, शास्त्र वचनांशी सद्गुरूंशी संबंध आला, तर तुम्ही याबाबत जागृत होता. आणि तसंही जागृत होणंच पुरेसं आहे, कारण कर्माचं एवढं क्लिष्ट तंत्र आहे की प्रत्येक कर्म, आणि जर कोणी येऊन सांगितलं माझा यावेळेला असा भाव होता, माझी मनस्थिती अशी होती, माझी भावना अशी होती, मग सांगा माझं हे कर्म कोणत्या कॅटेगरीत मोडतं, तर तसं ते सांगता येणं फार मुश्किल आहे. असं असल्यामुळं एकूण जागृत होणं म्हणजे बरंच काही मिळवण्यासारखं आहे. जर जागृती आली या बाबतीत तर मग त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. दीपक, पटलं का तुला? प्रारब्ध कर्म व क्रियमाण कर्म कोणतं हे ओळखायचं कसं, असा पुढे अजून प्रश्न आहे बरं का. प्रारब्ध कर्म कसं ओळखायचं आणि क्रियमाण कर्म कुठलं हे कसं ओळखायचं, तर सरळ आहे. जे भात्यात बाण आहेत ना, तर ते प्रारब्ध कर्म आहे आणि हातात घेतलेलं आहे ते क्रियमाण कर्म आहे. आता तुम्ही हातात घेतलंय ते क्रियमाण म्हणून चालू आहे तुमच्या समोर. आता तुमच्या मुलीचं लग्न झालं, कालांतराने वर्षा दीड वर्षांनी ती बाळणपणाला येणार, हे प्रारब्ध कर्म आहे तुमचं, हो की नाही. हे तर काही क्रियमाण कर्म नाही. आता हातात तुम्ही फक्त लग्न घेतलेलं आहे, तिचं लग्न व्हायचंय, अजून निमंत्रण द्यायला चाललेले आहात, पण प्रारब्ध कर्म कळतं त्याच्यावरून आता काय, इतपत कळू शकतं जास्तीत जास्त. याच्यापेक्षा प्रारब्ध कर्म ही सगळीच कळतील असं नाही. गल्लत होऊ नये ह्यासाठी खुलासा करावा ही विनंती. झाला खुलासा केला यथाशक्ती यथामती. सगळ्यात अवघड जर काही असेल तर कर्माबद्दलचा विचार हा सगळ्यात अवघड समजला जातो. कर्माबद्दल काहीही ठरवणं हे सर्वात अवघड समजलं जातं. माझ्या समोर एक भगिनी एकदा स्वामीजींना म्हणत होत्या की माझ्याकडे एक पेशंट आला आणि मी त्या पेशंटशी असं असं वर्तन केलं, तर हे आत्मज्ञानात बसताना बरोबर आहे ना मी केलं ते, आणि एक चिमणी उडत होती आणि तिच्या भावाशी मी इतकी तदाकार झाले की मलाही थोडा वेळ असं असं झालं असं त्या बाईंनी करून दाखवलं. डॉक्टर होत्या, असं असं झालं तर मी तिच्याशी एकरूप झाले असं समजायचं का, माझा आत्मा हा व्यापक झाला असं समजायचं का. स्वामीजी म्हणाले जास्त चिकित्सा करू नका. कारण तुम्ही एका चिमणीच्या उडण्यावरून जर याच्याकडे पाहायला लागलात तर तितकं ते सोपं नाहीये. एका चिमणीने काही ठरणार नाहीये. तुमचा मनोभाव हा कायम कसा राहतो याच्यावरच आहे आणि त्याचे बेस्ट जज हे कायम तुम्ही अंतरात्मा म्हणूनच राहाल असे विचारून शिक्का मारला तरी देखील पुढच्या वेळेला चिमणीच्या उडण्याने तुम्ही असे असे करणार नाही आहात. आणि तुमच्याकडे आलेल्या पुढच्या पेशंटच्या बाबत तुम्ही अगदी त्याच भूमिकेतून पाहाल असं नाही. कर्म करताना वेगवेगळी मनस्थिती असते ही एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते. त्यामुळे असं वदवून घेऊन काही होत नाही असं स्वामीजी तेव्हा त्या भगिनींना म्हणाले. कर्माची गती ही फार फार गहन सांगितलेली आहे म्हणून तर हे प्रश्न घेतले आणि हे सलग मला घ्यायचे होते. म्हणजे मग हा विषय एकदा त्या तऱ्हेने सगळा मांडणं शक्य होणार होत. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.